दीन दयाळा तू भगवंता, गुण तुझे दिसती भोळे हा। दीन दयाळा तू भगवंता, गुण तुझे दिसती भोळे, अन जे का तुझ्या भक्तीस लागले तेवढ्यांचे केलस वाटोळे, जे का तुझ्या भक्तीस लागले तेवढ्यांचे केलस वाटोळे। जी ध्वजाला करवती चिरला, वसुदेवाची मारी बाळे। अरे मयूर ध्वजाला करवती चिरला, वसुदेवाची मारी बाळे। अन सावता माळ्याचे पोट फाडले, सुरदासाचे गेले डोळे। सावता माळ्याचे पोट फाडले, सुरदासाचे गेले डोळे। दिवाळे खरा भक्त तुझा असून दामाजी, त्याचे काढलेस दिवाळे। सुदनवाचे शिर तोडले, तुटक्या बाणाने बळे बळे। सुदनवाचे शिर तोडले, तुटक्या बाणाने बळे बळे। जे का तुझ्या भक्तीस लागले तेवढ्यांचे केलेस वाटोळे। जनाबाईला सुळावर दिले, मीराबाईला विष पाजले। जनाबाईला सुळावर दिले, मीराबाईला विष पाजले। श्रीयाळाचे मूल मारिले, अन चोख्या घरी जेवलासे ब्राह्मण झाले खुळे। अन जे का तुझ्या भक्तीस लागले तेवढ्यांचे केलेस वाटोळे। जे का तुझ्या भक्तीस लागले तेवढ्यांचे केलेस वाटोळे। जी 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 माय बापाला बंदीत टाकून रोज नंदाची गुरेवळे। अरे माय बापाला बंदीत टाकून रोज नंदाची गुरेवळे। सेनासाठी न्हावी बनला बादशहाची दाढी मळे। अरे सेनासाठी न्हावी बनला बादशहाची दाढी मळे। सुदामा आवडीचा खेळ गडी असून पोट भरना अन्न मिळे। अन जे का तुझ्या भक्तीस लागले तेवढ्यांचे केलेस वाटोळे। जे का तुझ्या भक्तीस लागले तेवढ्यांचे केलेस वाटोळे। जी 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 कान्हो पात्रा तुम्हीच दडविली, सीताबाईला वनात रडविली। अहो कान्हो पात्रा तुम्हीच दडविली, सीताबाईला वनात रडविली। द्रौपदीची लुगडी फेडिली, लक्ष्मणा हाती जावई वधिला। गव्हासंगे किडे दळे, अन जे का तुझ्या भक्तीस लागले तेवढ्यांचे केलेस वाटोळे। जे का तुझ्या भक्तीस लागले तेवढ्यांचे केलेस वाटोळे। जी 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 आज मामाला पुकित मारिले काळ यवनाच्या भ्यानी पळे अरे कंस मामाला बुकीत मारिले काळ यवनाच्या भ्यानी पळे अन प्रल्हादाचा छळ मांडिला तेलाच्या कढईत तळे प्रल्हादाचा छळ मांडिला तेलाच्या कढईत तळे गोऱ्या कुंभाराचे मूल तुडविले संसाराचे झाले बुळे अरे गोऱ्या कुंभाराचे मूल तुडविले संसाराचे झाले बुळे अन जे का तुझ्या भक्तीस लागले तेवढ्यांच केलस वाटोळे जे का तुझ्या भक्तीस लागले तेवढ्यांच केलस वाटोळे जी जटायूची पंखे उपटली कर्णाची नस पकडली जटायूची पंखे उपटली अन कर्णाची नस पकडली भीष्माची काया जखडली हरिश्चंद्राचे डोंब्या घरी पुरविलस डोहाळे तारामतीने सत्व राखिले ढळे ना वचनाला नटळे अन जे का तुझ्या भक्तीस लागले तेवढ्यांच केलस वाटोळे जे का तुझ्या भक्तीस लागले तेवढ्यांच केलस वाटोळे आहिल्या नारीची शिळा बनविली पतिव्रतेचा नेम नटळे अहिल्या नारीची शिळा बनविली पतिव्रतेचा नेम नटळे तुमच्या कामासाठी लंका जाळली अरे तुमच्या कामासाठी लंका जाळली मारुतीचे का तोंड काळे तुमच्या कामासाठी लंका जाळली मारुतीचे का तोंड काळे ऐक पंडिता तुला सांगतो शिवशक्तीचे एक जुळे ऐक पंडिता तुला सांगतो शिवशक्तीचे एक जुळे अन जे का तुझ्या भक्तीस लागले तेवढ्यांच केलस वाटोळे जे का तुझ्या भक्तीस लागले तेवढ्यांच केलस वाटोळे तुझ्या भक्तीस लागले ते